नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोरके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंय पुलिशेच्या येरादारी विभागाक आनी आपत्कालीन तशेंच अपघाता वेळार लागपी वेहिकल माउंटेड कॅमेरा तशेंच क्रेन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल संबंधित फाट्यांक दिल्या. रस्ते नेम आनी शिस्तीचे गंभीर्य लक्षांत घेवन सरकारान ह्यो गाडयो पुलिशेक दिल्या. बॉडी माउंटेड कॅमेराचो उपेग करून गाडयो चलयतना रस्त्याचे नेम मोडप्यांचेर कारवाय करपाक अशा पद्दतीच्या यंत्रणेचो उपेग करपी गोंय हे देशांतले पयले राज्य आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. ह्यो गाडयो केंद्रीय घर खात्या कडल्यान मेळिल्ल्यो निधी, रस्तो सुरक्षा वेवस्थापन तशेंच राज्य सरकाराच्या निधीचो उपेग करून घेतला अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
अशा पद्धतीत रुंदी चलन इश्यू करपी बॉडी माउंटेड कॅमेरा पीएसआय आणि पीएस असतील. सेकंड पळयताले की रिगार्डिंग स्ट्रेंथनिंग एंड पब्लिक सेफ्टी रेडीनेसा खातीर आमच्या कडेन पीक क्रेन ही अवेलेबल नाशिल्ली आणि दीस टायप ऑफ टुरिस्ट सिजन म्हणा किंवा व्हीव्हीआयपी आमकां रेंटल घेवची पडटा. सो पुलिशेक ह्या पद्दतीची पीक क्रेन माउंटेड व्हीकल्स स्वतः ओन घेतलेले आसा थ्रू अवर रोड सेफ्टी फोर्स. त्या खातीर हांव तांकां कॉन्ग्रेट करता. आणि थर्ड थिंग विदीन जॅमर माउंटेड व्हीकल स्पेशली प्रत्येक फावटी व्हीव्हीआयपी घेताले जाल्यार टिप्स ऑफ द अदर स्टेट्स आमकां हायर करचे.
गुंतवणूक उर्बा मंडळाच्या बसकेन खुबशा प्रकल्पाचे उलोवणे जाले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. पीएलआय स्कीम वरवीं गुंतवणूक आनी हेर संदीक चालना मेळटली. राज्यांत 100 कोटी परस चड गुंतवणूक करप्यांक प्रोत्साहन दितले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला.
इन्वेस्टमेंट प्रमोशनल बोर्डाची मिटींग आशिल्ली, वेरियस प्रोजेक्टाचेरूय डिस्कशन जालां. पीएलआय स्कीम जी आमी अनाउंस केल्ली ताजेरूय 3 जणांचो प्रपोजल ऑलरेडी आसा. फ्रॉम द वेदांता ब्लास्ट फायबर कंपनी 3 जणां पॉझिटिव्हली तेजेरूय आसा. इट इज अन बीग इन्वेस्टमेंट इन स्टेटी येता आणि एम्प्लॉयमेंट कितलो जनरेट जातो ते दोनूय माझ्या प्रेस नोटांतल्यान रिलीज. इट इज माय बजेटरी प्रॉमीस दोज आर इन्वेस्टिंग मोर देन 100 करोड इन द स्टेट आणि एम्प्लॉयमेंट जाल्यार त्याच्या खातीर आमी इन्सेंटिव्ह जे आसा ते दितले.
गुंतवणूक उर्बा मंडळाच्या बसकेन 217.25 कोटीच्या 10 नव्या प्रकल्पांक मान्यताय दिली. हातूंतल्यान 941 नोकऱ्यो तयार जातल्यो. पर्यटन, अन्न प्रक्रिया, लॉजिस्टीक, पॅकिंग आनी इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाक आयपीबीन मान्यताय दिल्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ही माहिती दिली. हे बसकेक उद्देग मंत्री मॉविन गुदिनो, जीएसआयडीसीचे अध्यक्ष एलेक्स रेजिनाल्ड, मुखेल सचीव डॉ व्ही कांडावेलू आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. गोंय उद्देगीक आनी गुंतवणूक उर्बा धोरण 2022 खाला सरकारान तरेकवार प्रकल्पांक मान्यताय दिल्या. ह्या प्रकल्पांचो निर्णय मुखेलमंत्र्यांनी बसकेन घेतलो. 25-30 डिसेंबर ह्या काळा मजगती भाजपा वतीन राज्यांत गोंयांत अटल समृद्धी परिषदेचे आयोजन केला. आयच्या तरणाट्यांक अटल बिहारी वाजपेयी आनी तांच्या समाजीक वावराची माहिती मेळची म्हणून राज्यभर हे परिषद घडून हाडटा अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ह्या वेळार पक्षाच्या जायत्या कार्यावळी विशीं बसका घेतली. फुडल्या दिसांनी जावपी जायत्या कार्यावळीचेरूय चर्चा केली अशी माहिती तांणी दिली. जिल्हो पंचायत वेंचणुकेंत जैतिवंत जाल्ल्या सगळ्या जिल्हा पंचायत उमेदवारांक परबी दिवपा खातीर काल भाजपान पणजे एका नामनेच्या हॉटेलांत बसका घेतली. ह्या बसके उपरांत पत्रकारांकडे उलयताना मुखेलमंत्र्यांनी ही माहिती दिली. म्हादय उदकाच्या तट्याच्या फाटभुंयेर स्थापन जाल्ल्या म्हादय प्रवाळची बसका आयज बुधवारा नवी दिल्लीत जातली. उदका पुरवण खात्याच्या अधिकाऱ्याकडल्यान ही माहिती मिळी. प्रवाळची ही 5वी बसका आसा. म्हादय पात्रात शेतीत तशेंच पिवपाच्या उदका खातीर ल्हान प्रकल्प उबारपाचो प्रस्ताव आसा. गोंय सरकारान तरेकवार थळांचेर उदका प्रकल्पांचे प्रस्ताव तयार केल्या. ह्या प्रकल्पांक प्रवाळची मान्यताय गरजेची आसा. गोवा मराठी अकादमी आनी रविंद्र भवन साखळी हांगा हांणी जोड पालवान घडोवन हाडिल्लो सृजन संगम 2026 ह्या युवा महोत्सवान वांटेकार जावपा खातीरची नोंदणी मुजत आतां 2 जानेवारी 2026 मेरेन वाडयल्या. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 31 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 16 अंश सेल्सियस नोंद जाला. बुद्धीबळान काल मुंबयत जाल्ल्या फायनलीत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा आनी अनीश गिरीच्या अल्पाईन एसटी पायपर्स हांणी ग्लोबल चेस लीग 2025 किताब जिखलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेल्या प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांज 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.